आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर्सच्या दरात 195 रुपये वाढ. घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात बदल नाही. विमान इंधनाच्या दरात देशी कंपन्यांसाठी 8.5% वाढ. परदेशी कंपन्यांसाठी दर दुपटीनं वाढले. गडचिरोलीत काल 9 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. आणि राज्यातल्या विविध भागात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा. 14 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. पश्चिम आशियातल्या अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेल विपणन कंपन्यांनी देशातल्या महानगरांमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर वाढवले आहेत. यामुळे व्यावसायिक वापरासाठीचे 19 किलो वजनी सिलेंडर्स आता दिल्लीत 2,078.50 रुपये तर मुंबईत 2,031 रुपये दराने उपलब्ध आहेत. घरगुती वापराच्या सिलेंडर्सच्या दरात काहीही बदल झालेला नाही. विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या टर्बाईन इंधनाच्या दरात 8.5% वाढ झाली असून देशी कंपन्यांसाठी दिल्लीत 2,07,000 रुपये प्रति किलोलिटर दरानं तर मुंबईत 1,94,000 रुपये प्रति किलोलिटर दरानं हे इंधन उपलब्ध आहे. परदेशी विमान कंपन्यांसाठी ही इंधन दरवाढ 100% करण्यात आली आहे. जेट इंधनाच्या दरात अंशत आणि टप्प्याटप्प्याने वाढ केल्यामुळं प्रवाशांना त्याचा तीव्र फटका बसणार नाही असं नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी म्हटलं आहे. FCRA अर्थात परकीय चलन योगदान नियमन विधेयकावरून विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळं आज अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्या 5 मिनिटातच लोकसभेचं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी विरोधी पक्षांनी संसद परिसरात या विधेयकाच्या विरोधात निदर्शनं केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर अनेक विरोधी पक्षांचे खासदार त्यात सहभागी झाले होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अंतराळ कार्यक्रमातून मिळवलेल्या माहितीच्या आधारे सर्व समाजाला आणि विशेषतः मागासवर्गीयांना उपयुक्त अनेक ॲप्स असल्याचं सरकारने म्हटलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. अनुसूचित जाती जमातींसाठीच्या प्रवेशात 25% घट करून दिल्लीतलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ सामाजिक न्यायाच्या उद्दिष्टांना कमी लेखत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी आज राज्यसभेत केला. JNU आणि इतर केंद्रीय विद्यापीठांमध्ये आरक्षणाच्या नियमांचं काटेकोर पालन व्हावं याची सुनिश्चिती करण्याचं आवाहन त्यांनी सरकारला केलं. खासदार सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या संसद भवनातल्या भित्तीचित्रांवर आधारित टाईड्स ऑफ टाईम या पुस्तकाचं प्रकाशन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते आज संसद भवनात झालं. संसद भवनातली 58 भित्तीचित्र ही केवळ कलाकृती नसून ती देशाच्या सांस्कृतिक आणि नागरी सभ्यतेच्या प्रवासाचं प्रतीक असल्याचं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले. नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात आज झाली असून 6 दशकांपेक्षा जुन्या प्राप्तिकर कायद्याच्या जागी नवीन प्राप्तिकर कायदा लागू झाला आहे. जुन्या कायद्यातल्या कालबाह्य तरतुदी यात काढून टाकण्यात आल्या आहेत आणि नियम सुटसुटीत करण्यात आले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या निर्देशांनुसार देशातल्या सर्व डिजिटल पेमेंट व्यवहारांसाठी आजपासून 2-फॅक्टर ऑथेंटिकेशनचे नियम पाळणं बंधनकारक असेल. चालू आर्थिक वर्षासाठी फास्टॅगच्या वार्षिक पासचं सुधारित शुल्क आजपासून लागू होईल आणि पॅन कार्डसाठीचा अर्ज तसंच पॅन नंबर अद्ययावत करण्याबाबतचे सुधारित नियमही आजपासून लागू झाले आहेत. वस्तू आणि सेवा कर संकलनात 2026 8.8% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात एकूण GST संकलन 1,83,000 कोटी रुपये झालं होतं. ते यंदा 2,00,000 कोटीहून जास्त झालं आहे. सेज अर्थात विशेष आर्थिक क्षेत्रासाठी केंद्र सरकारने शुल्क सवलत जाहीर केली आहे. ज्या युनिट्सनी 31 मार्चला किंवा त्याआधी उत्पादन सुरू केलं त्यांच्यासाठी ही सवलत लागू असेल असं महसूल विभागानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली इथं काल 9 नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी देशाच्या संविधानाची प्रत देऊन या नक्षल्यांचं मुख्य प्रवाहात स्वागत केलं. या 9 जणांवर मिळून एकूण 30 लाख रुपयांचं बक्षीस होतं. आत्मसमर्पण करणारे सर्व नक्षलवादी छत्तीसगडमध्ये इंद्रावती क्षेत्रीय समिती आणि नॅशनल पार्क क्षेत्रीय समितीत कार्यरत होते. सध्या जिल्ह्यात 6 सशस्त्र नक्षली शिल्लक असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. गडचिरोली जिल्ह्यात आता केवळ 6 नक्षलवादी शिल्लक असून त्यातला जयराम गावडे हा एकमेव नक्षली गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी आहे, तर इतर 5 जण छत्तीसगडमधले आहेत असं त्यांनी सांगितलं. शेकाप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी काल एकत्र जाऊन जयराम गावडेच्या घरी भेट देऊन त्याच्या वडिलांशी संवाद साधला आणि त्याने शस्त्रत्याग करावा असं आवाहन केलं. भोंदू बाबा अशोक खरातला नाशिकच्या सत्र न्यायालयानं आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले असून 14 मार्चला त्याला प्रथम अटक केली होती. या गुन्ह्यातल्या पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यानं त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान खरात याच्या मुलाला काल शिर्डी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. शिर्डी इथं एका जमीन घोटाळ्यात खरातच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तिचा शोध घेण्यात येत आहे असं पोलिसांनी सांगितलं. ठाणे शहरात प्रत्येक भागातला प्रवास सुखकर होण्यासाठी पॉट टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते काल ठाण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या स्वच्छ भिवंडी स्पर्धा 2026ला आजपासून सुरुवात झाली. कचऱ्याचं वर्गीकरण, स्वच्छता आणि सुशोभीकरण, ओल्या कचऱ्याचं कंपोस्टीकरण आणि कचऱ्याचं प्रमाण कमी करणं असे निकष या स्पर्धेसाठी लावले जाणार आहेत. सनदी अधिकारी दुबल अग्रवाल यांनी प्रभारी विभागीय आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडून कोकण विभागीय आयुक्त पदाची सूत्र स्वीकारली. या पदावर येण्यापूर्वी त्या महामुंबई मेट्रो संचालन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या. इंडियन प्रीमियर लीग IPL क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. लखनौ इथं संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. धुळे जिल्ह्यात एकविरा देवीची यात्रा आजपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. येत्या 20 एप्रिलपर्यंत ही यात्रा चालू राहील. येत्या 2 दिवसात कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आज, तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये उद्या पाऊस आणि गारपिटीची शक्यता असून हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बुलडाणा, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम आशियातल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या दरात 195 रुपये वाढ. घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात बदल नाही. विमान इंधनाच्या दरात देशी कंपन्यांसाठी 8.5% वाढ, परदेशी कंपन्यांसाठी दर दुपटीनं वाढले. गडचिरोलीत काल 9 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण आणि राज्याच्या विविध भागात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा, 14 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.